अमोल बावडेकर याला संगीत आणि अभिनयाचा वारसा लाभला आपल्या वडिलांकडून. लहानपणापासून गाण्याची उत्तम समज असलेल्या अमोलचं संगीत शिक्षण सुरू झालं वयाच्या 16 वर्षी. त्याला निसर्गतःच सुरेल आवाजाची देणगी लाभली होती. श्री सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे त्यानं गिरवले. त्यानंतर श्री रत्नाकर पै यांच्याकडूनही त्यानं संगीत शिक्षण घेतलं. या प्रवासात श्री यशवंत देव आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचंही बहुमूल्य मार्गदर्शन त्याला लाभलं. आजच्या संगीत रंगभूमीला एक देखणा गायक नट त्याच्या रूपानं लाभलाय. गाण्याच्या अनेक कार्यक्रमांमधून हा आवाज रसिकांपर्यंत पोहोचलाय. पार्श्वगायक म्हणूनही त्यानं आपली ओळख निर्माण केली आहे. मालिकांची शीर्षक गीतं, जाहिरातींची जिंगल्स यांची खुमारीही या आवाजानं वाढवली. अनेक मान सन्मानांवरही त्यानं आपलं नाव कोरलं. असा हा महाराष्ट्राचा आजचा आवाज, अमोल बावडेकर.